आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 4 फेब्रुवारी 2024. विषय प्रेम. सोनेरी मजकूर. योहान. पित्याने आपल्यावर जे महान प्रेम केले आहे त्याविषयी विचार करा. आम्हाला देवाची मुले म्हणण्यापर्यंत त्याने प्रेम केले. उत्तरदायी वाचन. योहान. प्रिय मुलांनो, तुम्हाला कोणी फसवू नये. जो योग्य ते करतो तो जसा ख्रिस्त चांगला आहे तसा चांगला आहे. पण आम्ही देवाचे आहोत. प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करूया, कारण प्रीती देवाकडून येते. आणि प्रत्येक जण जो प्रीती करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही, कारण देव प्रीती आहे. अशा प्रकारे देवाने त्याची आम्हावरील प्रीती दर्शविली. त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हांवर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्चित्ती म्हणून पाठविले. यामध्ये खरी प्रीती आहे. प्रिय मित्रांनो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. दडा उपदेश. बायबल पासून. योहान. आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की जो देवाने आमच्यावर केली. देव प्रीती आहे. आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो. अशा प्रकारे आमच्या बाबतीत प्रीती पूर्ण होते यासाठी की न्यायाच्या दिवशी आम्हाला दृढ विश्वास प्राप्त व्हावा. अशा प्रकारचा आत्मविश्वास आमचा आहे, कारण या जगामध्ये जे जीवन आम्ही जगत आहोत ते ख्रिस्ताच्या जीवनासारखे आहे. आम्ही प्रीती करतो कारण देवाने आमच्यावर पहिल्यांदा प्रीती केली. जर एखादा म्हणतो मी देवावर प्रीती करतो पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जर एखादा प्रीती करीत नाही, तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीती करू शकत नाही. आम्हाला ख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे, जो देवावर प्रीती करतो त्याने त्याच्या भावावर प्रीती केलीच पाहिजे. मत्तय. येशूने उत्तर दिले, प्रभू तुमचा देव याजवर प्रीती करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती करा. ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे, जशी आपणावर तशी इतरांवर प्रीती करा. सर्व नियमशास्त्र आणि संदेश त्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे. मत्तय. येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले, म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला. मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, असे सांगितले होते की आपल्या शोजाऱ्यावर प्रेम करा आणि आपल्या शत्रूचा द्वेष करा, असे तुम्ही ऐकले आहे. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर तुम्ही असे कराल तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करीत असाल तर तुम्हाला प्रतिफळ मिळणार नाही. जकातदारही असेच करतात. आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगले वागत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा फार चांगले आहात असे समजू नका. देवाला न मानणारे लोकही असेच करतात. म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. प्रेषितांची अकृत्य. कर्नेलिया नावाचा मनुष्य कैसरियामध्ये राहत होता. तो इटलिक नावाच्या पलटणीत शताधिपती होता. कर्नेलिया हा धर्मशील असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे. एके दिवशी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कर्नेलियाला दृष्टांत झाला. त्याने तो स्पष्टपणे पाहिला. त्या दृष्टांतात देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, कर्नेलिया. कर्नेलिया देवदूताकडे पाहू लागला. तो भयभीत झाला होता. काय आहे प्रभू? देवदूत कर्नेलियाला म्हणाला, देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. ज्या गोष्टी तू गरिबांना दिल्या आहेत त्या देवाने पाहिल्या आहेत. देवाला तुझी आठवण आहे. तू यापोगावी माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या माणसाला घेऊन ये. शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणतात. तो शिमोन नावाच्या चाभाराच्या घरी राहत आहे. त्याचे घर समुद्राजवळ आहे. कर्नेलियाशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला. नंतर कर्नेलियाने त्याचे 2 विश्वासू नोकर व एका धर्मशील शिपायाला बोलावून घेतले. कर्नेलियाने या तिघांना घडलेले सर्व काही सांगितले आणि त्यांना यापोला पाठविले. सऱ्या दिवशी ही माणसे यापो गावाजवळ आली. ती दुपारची वेळ होती. त्याचवेळी प्रार्थना कराव्यास पेत्र गच्चीवर गेला. पेत्राला भूक लागली होती. त्याला खायला पाहिजे होते. ते पेत्रासाठी जेवण करीत असता पेत्राला तंद्री लागली आणि आपल्या समोर आकाश उघडले असून चारही कोपऱ्यांना बांधून खाली सोडल्यामुळे मोठ्या चादरीसारखे काहीतरी जमिनीवर येत आहे असे त्याला दिसू लागले. त्या चादरीत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते. उदा, चालणारे, सरपटणारे, आकाशात उडणारे पक्षी त्यात होते. नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, पेत्रा उठ, यापैकी कोणताही प्राणी मारून खा. पण पेत्र म्हणाला, मी तसे कधीच करणार नाही. प्रभू, जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी अद्याप खाल्लेले नाही. पण ती वाणी त्याला पुन्हा म्हणाली, देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अपवित्र म्हणू नकोस. पेत्र अजून सुद्धा या दृष्टांताविषयीच विचार करीत होता. पण आत्मा त्याला म्हणाला, ऐक, 3 माणसे तुला शोधित आहेत. उठा आणि पायऱ्या उतरून खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे. काही संशय न धरता त्यांच्या बरोबर जा. पेत्राने त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या 3 मनुष्याबरोबर गेला. यापो येथील काही बंधूही पेत्राबरोबर गेले. दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरिया शहरात आला. जेव्हा पेत्र आत गेला तेव्हा कर्नेलिय त्याला भेटला. कर्नेलियाने पेत्राच्या पाया होऊन आदराने त्याला अभिवादन केले. पण पेत्र म्हणाला, उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे. पेत्र त्या लोकांना म्हणाला, तुम्ही हे जाणता की यहुदी मनुष्याने इतर जातींच्या लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहुदी नियमाला धरून नाही. पण देवाने मला दाखविले आहे की मी इतर मनुष्य मात्राला अशुद्ध किंवा अपवित्र मानू नये. पेत्राने बोलायला सुरुवात केली, मला आता हे खरोखर समजले आहे की देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे. जो कोणी त्याची भक्ती करतो आणि योग्य ते करतो त्याला देव स्वीकारतो. व्यक्ती कोणत्या देशाची आहे हे महत्वाचे नाही. योहान. अशा प्रकारे आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या पुत्रावर प्रीती करतो. देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने देवाप्रती असलेली आमची प्रीती आम्ही त्याच्या आज्ञापालनाकडून दाखवू शकतो आणि त्याच्या आज्ञा फार अवजड नाहीत. कारण प्रत्येक जण जो देवाचा मूल होतो तो जगावर विजय मिळवितो आणि यामुळे आम्हाला जगावर विजय मिळाला आमच्या विश्वासाने. रोमकरांस, आणि आपणास माहित आहे की प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो. यावरून आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणास कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय? तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीती केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवित आहोत. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी, आत्मे, हल्लीच्या किंवा भविष्य काळात, येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणास देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करू शकणार नाही. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य एकमेकांवर प्रीती केली. एक युहान रात्रीचे 3:23 प्रेरणा लेखकाचा सर्वात सोपा आणि गहन सल्ला आहे. प्रेम ख्रिश्चन विज्ञानाचा नियम पूर्ण करते. देव हे प्रेम आहे. यापेक्षा जास्त आपण विचारू शकत नाही. आपण उंच पाहू शकत नाही. पुढे जाऊ शकत नाही. येशूने माणसाला प्रेमाची खरी जाणीव देऊन, येशूच्या शिकवणुकीतील दैवी तत्व देऊन, माणसाला देवाशी समेट करण्यात मदत केली आणि प्रेमाची ही खरी जाणीव माणसाला आत्म्याच्या नियमाने पदार्थ, पाप आणि मृत्यू यापासून मुक्त करते. दैवी प्रेमाचा नियम. देव सर्व गोष्टींची रचना करतो त्याच्या स्वतःच्या प्रतिमेनुसार. जीवन अस्तित्वात प्रतिबिंबित होते. सत्यात सत्य, देव चांगुलपणात जे स्वतःची शांती आणि शाश्वत देते. प्रेम निस्वार्थीपणाने उदास, सर्व सौंदर्य आणि प्रकाशात स्नान करते. जसा देव एकच आहे तसा सर्व विज्ञानाचा एकच दैवी तत्व असू शकतो आणि या दैवी तत्वाच्या प्रदर्शनासाठी निश्चित नियम असले पाहिजेत. विज्ञानाचे पत्र आज मानवजातीपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचते, परंतु त्याचा आत्मा केवळ थोड्या प्रमाणातच येतो. ख्रिश्चन विज्ञानाचा महत्वाचा भाग हृदय आणि आत्मा प्रेम आहे. याशिवाय अक्षर हे विज्ञानाचे मृत शरीर आहे, नाडीरहित, शीतल, निर्जीव. प्रेम सिंहासनावर विराजमान आहे. देव आणि मनुष्यावरील प्रेम हे उपचार आणि शिक्षण या दोन्ही मध्ये खरे प्रोत्साहन आहे. प्रेम प्रेरणा देते, प्रकाश देते, नियुक्त करते आणि मार्ग दाखवते. योग्य हेतू विचारांना आणि बळ आणि भाषण आणि कृतीचे स्वातंत्र्य देतात. प्रेम ही सत्याच्या वेदीवर पुरोहित आहे. नश्वर मनाच्या पाण्यावर दैवी प्रेम फिरण्यासाठी धीराने प्रतीक्षा करा आणि परिपूर्ण संकल्पना तयार करा. संयम तिचे परिपूर्ण कार्य असणे आवश्यक आहे. मानवी स्नेह व्यर्थपणे ओतला जात नाही जरी तो परत मिळत नाही. प्रेम निसर्गाला समृद्ध करते, विस्तारित करते, शुद्ध करते आणि उन्नत करते. पृथ्वीवरील थंडीच्या स्फोटांनी स्नेहाची फुले उपटून वाऱ्यावर विखुरली जातील, परंतु हे दैहिक संबंधांचे विच्छेदन विचारांना देवाशी अधिक जवळून जोडण्यासाठी कार्य करते. कारण प्रेम संघर्ष करणाऱ्या हृदयाला आधार देते जोपर्यंत ते जगावर उसासे सोडत नाही आणि स्वर्गासाठी आपले पंख उलगडू लागते. वैयक्तिक मित्रांशिवाय अस्तित्व तुमच्यासाठी रिक्त असेल का? मग अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही एकटे राहाल, सहानुभूती शिवाय राहाल। पण ही वाटणारी पोकळी आधीच दैवी प्रेमाने भरलेली आहे। जेव्हा विकासाची ही वेळ येते, जरी तुम्ही वैयक्तिक आनंदाच्या भावनेला चिकटून राहिलो तरीही आध्यात्मिक प्रेम तुम्हाला तुमच्या वाढीला सर्वात चांगली गोष्ट स्वीकारण्यास भाग पाडेल। मित्र विश्वासघात करतील आणि शत्रू निंदा करतील, जोपर्यंत धडा तुम्हाला उंचावण्यास पुरेसा नाही, कारण मनुष्याचे टोक ही देवाची संधी आहे। लेखकाने पूर्वगामी भविष्यवाणी आणि त्याचे आशीर्वाद अनुभवले आहेत। अशा प्रकारे तो नश्वरांना त्यांचे देहभाव ठेवण्यास आणि अध्यात्म प्राप्त करण्यास शिकवतो। हे आत्मत्यागाद्वारे केले जाते। वैश्विक प्रेम हा ख्रिश्चन विज्ञानातील दैवी मार्ग आहे। आत्मप्रेम हे घन शरीरापेक्षा अपारदर्शक आहे। धरून देवाच्या आज्ञाधारकतेने आपण प्रेमाच्या सार्वत्रिक विद्रावकाबरोबर विरघळण्यासाठी परिश्रम करूया, जो अविचल आहे। आत्म इच्छा, स्व औचित्य आणि आत्मप्रेम जे अध्यात्माविरुद्ध युद्ध करते आणि पाप आणि नियम आहे मृत्यू। जे काही शहाणपण सत्य किंवा प्रेमाने प्रेरित करते, मग ते गीत, प्रवचन किंवा विज्ञान असो, मानवी कुटुंबाला ख्रिस्ताच्या टेबलावरील सांत्वनाचे तुकडे, भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना जिवंत पाणी देऊन आशीर्वादित करते। आपण वाईटापेक्षा चांगल्या गोष्टींबद्दल अधिक परिचित व्हायला हवे आणि चोर आणि खुन्यांच्या दृष्टिकोनापासून आपले दरवाजे बंद करत असताना खोट्या विश्वासांपासून सावध असले पाहिजे। आपण आपल्या शत्रूंवर प्रेम केले पाहिजे आणि सुवर्ण नियमाच्या आधारावर त्यांना मदत केली पाहिजे, परंतु जे त्यांना पायदळी तुडवतात त्यांच्यापुढे मोती टाकणे टाळा, ज्यामुळे ते स्वतःला आणि इतरांना लुटतात। सर्व निसर्ग मानवाला देवाचे प्रेम शिकवते, परंतु मनुष्य देवावर परमप्रेम करू शकत नाही आणि आध्यात्मिक गोष्टींवर संपूर्ण प्रेम ठेवू शकत नाही, तर भौतिक गोष्टींवर प्रेम करतो किंवा आध्यात्मिक गोष्टींपेक्षा त्यावर अधिक विश्वास ठेवतो। जर आपण ख्रिस्ताला आपला एकमेव तारणहार म्हणून प्राप्त करू इच्छित असाल, तर आपण भौतिक व्यवस्थेचा पाया सोडला पाहिजे, कितीही काळाचा सन्मान केला गेला। शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रेम करणे ही एक दैवी कल्पना आहे, परंतु ही कल्पना भौतिक इंद्रियांद्वारे कधीही पाहिली, अनुभवली किंवा समजली जाऊ शकत नाही। संपत्ती, प्रसिद्धी आणि सामाजिक संस्था काढून टाका, ज्या देवाच्या समतोलात एकही तोल करत नाहीत आणि आपल्याला तत्वाची स्पष्ट मते मिळतात। गट तोडून टाका, प्रामाणिकपणाने संपत्तीची पातळी वाढवा, शहाणपणानुसार मूल्याचा न्याय करा आणि आपल्याला मानवतेबद्दल अधिक चांगले दृष्टिकोन मिळतील। आपली प्रगती तपासण्यासाठी आपले स्नेह कुठे आहेत आणि आपण कोणाला देव मानतो आणि त्याचे पालन करतो हे आपण शिकले पाहिजे। जर दैवी प्रेम आपल्यासाठी जवळचे, प्रिय आणि अधिक वास्तविक होत असेल, तर पदार्थ आत्म्याला अधीन होत आहे। आपण ज्या वस्तूंचा पाठपुरावा करतो आणि आपण जो आत्मा प्रकट करतो ते आपला दृष्टिकोन प्रकट करतात आणि आपण काय जिंकत आहोत हे दाखवतात। देव मोठ्याच्या दुव्यासाठी स्वतःची कमी कल्पना देतो आणि त्या बदल्यात उच्च नेहमीच खालचे रक्षण करतो। आत्म्याने श्रीमंत गरीबांना एका भव्य बंधुत्वात मदत करतात, सर्वांचे तत्व समान असते किंवा पिता, आणि धन्य तो माणूस जो आपल्या भावाची गरज ओळखतो आणि ती पुरवतो आणि दुसऱ्याचे भले शोधतो। प्रेम कमीत कमी आध्यात्मिक कल्पनांना शक्ती, अमरत्व आणि चांगुलपणा देते, जे कळीतून उमलल्याप्रमाणे सर्वांमध्ये चमकते। देवाच्या सर्व वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती आरोग्य, पवित्रता, अमरत्व, अनंत जीवन, सत्य आणि प्रेम प्रतिबिंबित करतात। देवाला गौरव आणि संघर्ष करणाऱ्या हृदयांना शांती असो. ख्रिस्ताने मानवी आशा आणि विश्वासाच्या दारातून दगड काढून टाकला आहे आणि देवातील जीवनाच्या प्रकटीकरणाद्वारे आणि प्रात्यक्षिकाद्वारे मनुष्याच्या आध्यात्मिक कल्पना आणि त्याच्या दैवी तत्व प्रेमासह त्यांना शक्य एकमेक म्हणून उन्नत केले आहे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.